ज्ञानप्रबोधिनीतील कार्यकर्त्यांचं स्फूर्तीस्थान असलेले कैलासवासी अप्पासाहेब पेंडसे यांचा परिसस्पर्श लाभलेल्या एका कार्यकर्त्यानं या गुरुला वंदन केलं आहे.
नमोस्तु ते गुरुदेवा स्वीकारुणी नमने सुमने आशीर्वच गावा नमोस्तु ते गुरुदेवा. अनुभव होता माया पित्याचा वत्सलतेचा परंतु तुमच्या परिसंस्पर्शे ज्ञानचक्षु उघडला परंपरेचा संस्काराचा सहज लाभ देवा गुरुदेवा गुरुदेवा. नमने सुमने आशीर्वच गावा नमोस्तु ते गुरुदेवा. सांगून शिकवून कधी उपदेशून विमल सुचरिता तुनी दाखवून अज्ञानातून अज्ञाताच्या जवळ घेऊन गेला ऋषिकुल प्रतिनिधी कृतज्ञतेचा प्रणाम हा घ्यावा गुरुदेवा. स्वीकारुणी नमने सुमने आशीर्वच गावा नमोस्तु ते गुरुदेवा. आज वरी अति परिचय हो प्रिय मित्रा सममानुन कधी अवज्ञा कधी अनादर अजाणते पणी घडला क्षमस्व गुरुवर क्षमासावी मनात राग नसावा गुरुदेवा गुरुदेवा. स्वीकारुणी नमने सुमने आशीर्वच गावा नमोस्तु ते गुरुदेवा. निरलस श्रमुनी सुयश मेळव तुमच्या कर्मरती तुना आमुचा मनी आहे रुजला कर्मातच ज्ञानाचे सार्थक हा तुमचा सांगावा गुरुदेवा गुरुदेवा. स्वीकारुनी मने नमने सुमने आशीर्वच गावा नमोस्तुते गुरुदेवा। तुमची इच्छा अमुची स्फूर्ति तुमची स्वप्ने अमुचा ज्योति बड़ा अमुचा पंखा तुम वाले की तुमची माया त्या मायेची उबला बुनी तेज मिले सभावा आशीर्वच गावा नमोस्तुते गंगेतील कमळे कुडुनी नटवू भारत भूला त्यासाठी आचार्य माला आशीर्वाद हवा गुरुदेवा स्वीकारुनी नमने सुमने आशीर्वच द्यावा नमोस्तुते गुरुदेवा नमोस्तुते गुरुदेवा नमोस्तु।